चीनी मंडी .com पॉडकास्ट।
केंद्राच्या पॅकेजमुळे ऊस बिल थकबाकी होणार कमी। केंद्र सरकारने साखर उद्योगाला दिलेल्या 10,540 कोटी रुपयांच्या पॅकेजमुळे ऊस उत्पादकांना दिलासा मिळणार आहे। देशातील एकूण ऊस बिल थकबाकी जवळपास 9,000 कोटी रुपयांनी कमी होईल असे मत साखर उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केले आहे। केंद्राच्या पॅकेजमधून मिळणाऱ्या व्याज सवलतीमुळे साखर कारखान्यांवरील 800 ते 900 कोटी रुपयांचे ओझे कमी होईल असे मत इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे महासंचालक अविनाश वर्मा यांनी व्यक्त केले। देशातील एकूण ऊस बिल थकबाकी 20,000 कोटींच्या पुढे गेली आहे। या संदर्भात वर्मा यांनी PTIला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की मंत्रिमंडळ समितीने अल्प मुदतीच्या कर्ज योजना पॅकेजला मंजुरी दिली आहे, त्यामुळे ऊस बिल थकबाकी जवळपास 8 ते 9,000 कोटी रुपयांनी कमी होईल। तर व्याज दरातील सवलतीमुळे कारखान्यांचे 800 ते 900 कोटी रुपयांचे वाचणार आहेत। आता साखर कारखाने यातून आपली बॅलन्स शीट कशी सांभाळतात हे पाहणे महत्वाचे आहे, कारण बँकांनी या पॅकेजच्या माध्यमातून कारखान्यांना कर्ज रूपाने खेळते भांडवल दिलेले नाही, तर दुसरीकडे कारखान्याकडे ऊस बिलांची थकबाकी मोठ्या प्रमाणावर आहे। शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाची थकीत बिले मिळावीत यासाठी सरकारने एक चांगले पाऊल उचलले आहे असे मतही वर्मा यांनी व्यक्त केले आहे। दरम्यान ऊस बिलांची वाढती थकबाकीमुळे केंद्र सरकारने 10,540 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे। साखर कारखान्यांना अल्प मुदतीच्या कर्ज रूपाने हे पॅकेज मिळेल। साखरेला मागणी नसल्यामुळे साखर कारखाने अधिक अडचणीत आले आहेत, त्यामुळे यावर्षी गाळप हंगामात शेतकऱ्यांची ऊस बिल थकबाकी 20,000 कोटी रुपयांवर गेली आहे। त्यातच लोकसभा निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी भाजपने शेतकऱ्यांना न दुखवण्याचा निर्णय घेत पॅकेजची घोषणा केली आहे।